सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम इट्स अ फॅन्टॅस्टिक ट्यूसडे मॉर्निंग द 31st of May 2016. वेलकम टू द एंड ऑफ द मंथ एडिशन ऑफ मॉर्निंग नंबर वन. आणि मला माहिती आहे की आज उद्या परवा या पुढच्या 7-8 दिवसात जो पगार येईल तो कदाचित शेवटचा जुना पगार असेल. खरं तर 1 एप्रिलपासून पगार वाढतात, इन्क्रीमेंट तुमचं व्हायला पाहिजे होतं, पण मोस्ट कंपनीज ते लगेच काही एप्रिलच्या पगारात देत नाहीत, मेच्याही देत नाहीत, जूनच्या पगारामध्ये जूनचा वाढलेला पगार प्लस एप्रिल आणि मेचे अरिअर्स वगैरे सगळं मिळून देतात असं मी ऐकलंय. रेड एफ एम मध्ये तरी तीच प्रथा आहे. त्यामुळे आत्ताचा हा पगार जो येईल तो बघून घ्या एकदाचा, त्याच्यानंतरचा जो आहे तो वाढलेला असणार आहे. अर्थात कोणाचा किती वाढलाय याच्यावरती वाढलेला असणार आहे. का वाढलेला असणार आहे? वाढलेला असणार आहे. डिपेंड्स ना, म्हणजे कोणाची काय रिएक्शन असेल. आय गॉट अ ग्रेट शो लाइन्ड अप फॉर यू, आय विल टेल यू ऑल अबाउट इट, बट लेट्स स्टार्ट विथ द म्युझिक. 4 गाण्याची पक्की, आय होप तुम्हाला आवडले. Coming up in just a bit. Watch it, 7:20 on the clock. Yeah, Sangram 93.5 Red FM Budge.